chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रातील साखर उद्योगाला हवे उत्तर प्रदेशप्रमाणे पॅकेज। महाराष्ट्रात असंख्य समस्यांना तोंड देणाऱ्या साखर उद्योगाने आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांकडे मदत मागितली आहे। साखर उद्योग आर्थिक मंदी आणि आव्हानांमुळे गंभीर आर्थिक संकटातून जात आहे। या उद्योगाशी संबंधित अनेक दिग्गजांकडून गुरुवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार यांच्या पॅटर्नप्रमाणे आर्थिक पॅकेज, कर्जाचं पुनर्गठन आणि देशामध्ये विक्रीला गती देण्यासाठी 250 रुपये प्रति क्विंटल इतके वाहतूक अनुदानाची मागणी केली आहे। साखर कारखान्यांचा दावा आहे की साखरेचं विक्री मूल्य 3100 रुपये प्रति क्विंटल आणि उत्पादन खर्च 3400 रुपये प्रति क्विंटल आहे। अशा अडथळ्यांमध्ये कारखान्यांकडून शेतकऱ्यांना FRP द्यावी लागते। केंद्र सरकारकडून घोषित आधारभूत किंमत आणि उत्पादन मूल्य यांच्यामध्ये प्रति क्विंटल 300 रुपयाचं अंतर आहे। यामुळे आर्थिक दबाव अधिक वाढत आहे। म्हणून कारखान्यांनी मागणी केली आहे की राज्य सरकारनं ताबडतोब उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे।